आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अपेक्षा। सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले 1 कोटींहून अधिक मोबाईल नंबर आणि 2.25 लाखांहून अधिक मोबाईल हँडसेट दूरसंचार मंत्रालयाकडून निकामी। पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात बीएसएफचा 1 जवान जखमी। यागी चक्रवादळामुळे व्हिएतनाममध्ये 141 जणांचा मृत्यू, 59 जण बेपत्ता आणि 45व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडला आजपासून हंगेरीमध्ये सुरुवात। जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी असं आपलं स्वप्न असून, सेमी कंडक्टरचं पॉवर हाऊस होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते भारत करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। प्रधानमंत्र्यांनी सेमिकॉन इंडिया 2024 ग्रेटर नोएडा इथं आज उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते।
सेमी कंडक्टर पॉवर हाऊस बनने के लिए जो भी जरूरी होगा भारत वो सब करने वाला है। हमारा लक्ष्य है कि इलेक्ट्रॉनिक मैन्युफैक्चरिंग का 100% काम भारत में ही हो, यानी भारत सेमी कंडक्टर चिप्स भी बनाएगा और उनके फिनिश गुड्स भी बनाएगा।
सेमीकंडक्टर कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी केलं। भारतात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे असं प्रधानमंत्री म्हणाले। या दशकाच्या शेवटापर्यंत इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्रातली उलाढाल 500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं सरकारचं ध्येय असून, यामुळे 60 लाख रोजगार निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। एकेकाळी मोबाईल आयात करणारा भारत मोबाईल निर्मिती करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश बनल्याचंही त्यांनी सांगितलं। सरकारनं डिजिटल इंडिया मोहिमेद्वारे सामान्य लोकांच्या हातात तंत्रज्ञान दिल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। सेमीकंडक्टर उद्योगाची वाढ झाल्यानं यात आणखी वाढ होईल असंही ते म्हणाले। हवामान बदल आणि ऊर्जा संक्रमण या जागतिकदृष्ट्या चिंता करण्याच्या बाबी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। आंतरराष्ट्रीय हरित हायड्रोजन परिषदेला ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते। कार्बन मुक्तीसाठी हरित हायड्रोजनला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारी आवश्यक आहे। उत्पादनात वाढ, खर्चात कपात आणि पायाभूत सुविधांची बांधणी हे सहकार्यातूनच जलदरित्या होऊ शकतं असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। हवामान बदलाचा धोका हा भविष्यातला नसून त्याचा परिणाम आज जाणवत आहे असं सांगत, पॅरिस वचनबद्धतेची पूर्तता करणारा भारत हा G20 देशांमधला पहिला देश असल्याची आठवण त्यांनी करून दिली। सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले 1 कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंद केल्याची माहिती दूरसंचार विभागानं दिली आहे। अशा प्रकारच्या गुन्ह्यात वापरलेले 2,27,000 मोबाईल संचही ब्लॉक केले आहेत। संचार साथीच्या मदतीनं अशा मोबाईल क्रमांकाची माहिती मिळवल्याचं दूरसंचार विभागानं सांगितलं। गेल्या 15 वाड्यात 3.5 लाखांहून अधिक स्पॅम क्रमांक खंडित केले असून 50 संस्थांना काळ्या यादीत टाकलं आहे। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायच्या सहकार्यानं दूरसंचार सेवा अधिक सक्षम तसंच वेगवान गतीच्या इंटरनेटसह स्पॅममुक्त सेवा ग्राहकांना देण्यासाठी अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत। मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी नीती आयोगानं दिलेल्या शिफारशीची अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे। या संदर्भातील अध्यादेश काल राज्य सरकारनं जारी केला। मुंबई आणि महानगर परिसराचं सध्याचं उत्पादन 140 अब्ज डॉलर इतकं असून 2030 पर्यंत हे उत्पादन 300 अब्ज डॉलर्स इतकं करण्याचं उद्दिष्ट या समितीपुढे ठेवलं आहे। या समितीत मुख्य सचिवांसह 22 सदस्य आहेत। नीती आयोगानं केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार आहे। तसंच थेट परकीय गुंतवणुकीला आकर्षित करणं आणि ती टिकवून ठेवणं, स्टार्टअप आणि रोजगार क्षमतेला चालना देणं या जबाबदाऱ्या समितीवर सोपवल्या आहेत। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या समितीत कोणत्याही लोकप्रतिनिधींचा समावेश केलेला नाही। चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यातल्या गणेशपूर इथं विजेचा धक्का बसून 4 जण ठार तर 1 शेतकरी युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे। वन्य प्राण्यांपासून शेतपिकांचं रक्षण करण्यासाठी लावलेल्या तारांच्या कुंपणामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन करत जम्मू काश्मीरमध्ये अखनूर इथल्या नियंत्रण रेषेजवळील भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मध्यरात्री 2:30 सुमारास नियंत्रण रेषेजवळ असलेल्या भारतीय चौक्यांवर गोळीबार केल्याची माहिती बीएसएफच्या प्रवक्त्यानं दिली. या घटनेनंतर जवानांना अधिक सतर्क राहण्याच्या तसंच सीमा भागातील गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथक तेलंगणात दाखल झालं आहे. या पथकात गृहविभागाच्या 6 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गृहविभागाचे सहसचिव आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिबंध प्राधिकरणाचे सल्लागार कर्नल कीर्ती प्रताप सिंह या पथकाचे प्रमुख आहेत. हे पथक तेलंगणातील पूरग्रस्त भागांचा दौरा करणार असून यावेळी ते पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तेलंगणात झालेला मुसळधार पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे तर 5,000 कोटी रुपयांहून अधिक सार्वजनिक संपत्तीचं नुकसान झालं आहे. आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री पय्या उला केशव यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी आंध्र प्रदेशमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल देत त्यावर चर्चा केली. पुरामुळे अनेक नागरिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांची कर्ज देयकात तसंच कर्जावरील व्याजदरात सवलत देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या वतीनं केशव यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मांडला. हरियाणा विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनं 11 उमेदवारांची आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. व्हिएतनाममध्ये यागी चक्रीवादळ आणि त्यानंतर झालेल्या पूर आणि भूस्खलनामुळे जवळपास 141 जणांचा मृत्यू झाला असून 59 जण बेपत्ता आहेत. व्हिएतनामची राजधानी हानोईमधल्या नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून आज दुपारपर्यंत यात आणखी वाढ होईल अशी शक्यता जल हवामान विभागानं वर्तवली आहे. चक्रीवादळामुळे व्हिएतनामच्या ईशान्य भागात शनिवारी अनेक ठिकाणी दरड कोसळली. यात निवासी आणि औद्योगिक भागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 45व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडला आजपासून हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरुवात झाली. यात 194 देशांच्या संघांचे कर्णधार, फिडे काँग्रेस प्रतिनिधी, अधिकारी आणि हजारो क्रीडा रसिक उपस्थित होते. 12 दिवस चालणाऱ्या या द्वैवार्षिक स्पर्धेत 1800 खेळाडू सहभागी होणार आहेत. यात खुल्या सत्रात 193 राष्ट्रीय संघांनी नोंदणी केली आहे तर महिलांच्या सत्रात 181 संघांनी नोंदणी केली आहे. भारत द्वितीय मानांकित संघ म्हणून खुल्या सत्रात सहभागी होईल. यात डी गुकेश, अर्जुन एरिगसी, आर प्रज्ञानंद या खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्यासोबत विदित गुजराती आणि पेनतला हरिकृष्णा यांचाही समावेश आहे. महिला खेळाडूंमध्ये द्रोणवल्ली हरिका, आर वैशाली, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल आणि तनया सचदेव या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन चषक स्पर्धेत भारताचा सामना मलेशियासोबत होत आहे. चीनमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आतापर्यंत चीनला 3-0 आणि जपानला 5-1 पराभूत केलं आहे. त्यामुळे पदतालिकेत 6 गुणांसह भारत आघाडीवर आहे. स्पर्धेचा उपांत्य फेरीतला सामना 16 सप्टेंबरला आणि अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. श्रोतेहो, विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत. आकाशवाणी मुंबईवरून रात्री 8:05 प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत बेल्जियममधल्या गणेशोत्सवाविषयी. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या दोन्ही उमेदवारांनी आज अध्यक्षीय वादविवादात भाग घेतला. कमला हॅरिस यांनी अर्थव्यवस्थेतल्या संधीवर भर दिला तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांच्या मुद्द्यावर हॅरिस यांचं लक्ष वेधलं. 2 महिन्यात अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अपेक्षा. सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले 1 कोटींहून अधिक मोबाईल नंबर आणि 2.25 लाखांहून अधिक मोबाईल हँडसेट दूरसंचार मंत्रालयाकडून निकामी. पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी. यागी चक्रीवादळामुळे व्हिएतनाममध्ये 141 जणांचा मृत्यू, 59 जण बेपत्ता आणि 45व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडला आजपासून हंगेरीमध्ये सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.